श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोध वावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोधाचा दशक 3 समास 10 पाहतो आहोत। वैराग्य निरूपण नाम समास, त्यातल्या काही ओळी आपल्या झालेल्या आहेत। अवचटे निधान जोडिले ते कवडीच्या बदल नेले तैसे आयुष्य निघोनी गेले अभाविकाचे। समर्थ ह्याच्यामध्ये जो भाविक आहे, जो भगवंताचा भक्त आहे, त्याचं वैभव काय आहे आणि जो अभाविक आहे त्याचं जीवन कशा पद्धतीनं जातं, व्यर्थ जातं, ते अनेक प्रकाराने सांगतायत। तसे या ठिकाणी ते म्हणतायत, अवचटे निधान जोडिले ते कवडीच्या बदल नेले। जसं एखाद्याला भाग्यवशात हातात एखादं रत्न सापडावं, अमोल रत्न आहे, पण ते रत्न आहे हे न कळल्यामुळे, त्याबद्दलच्या अज्ञानामुळे ते कवडी किमतीनं घालवलं जावं, त्याचा योग्य तो उपयोग केला जाऊ नये, त्याप्रमाणे अभाविक माणसाचं आयुष्य असंच निघून जातं। आया वैसा गया, काय केलं संबंध जीवनात असं जर विचारलं तर काही नाही, खातो पितो झोपतो, पैसा मिळवतो सरळ मार्गाने, वेड्या वाकड्या मार्गाने, पैशाने मिळणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुख आहे असं वाटतं, त्याप्रमाणे त्या गोळा करतो, पण लक्षात येतं केव्हा केव्हा की वाटतं त्याच्या कशामध्ये सुख नाहीये, परंतु दुसरं काय करायचं हेही कळत नसतं, त्यामुळे केवळ अज्ञानात भ्रांतीत सबंध आयुष्य निघून जातं, म्हणून कवडी किमतीनं ते जातं असं ते म्हणतात। वस्तुत बहुत तपांचा साठा तेने लाधिला बरीस कोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे। बहुत तपांचा साठा, पुष्कळ काही पुण्यकर्म केलं आणि त्यामुळे जसा परीस आपल्याला हाताला मिळावा, परंतु तो परीस हाही लक्षात न आल्यामुळे जो करंटा पुरुष असतो तो त्याचा भोग घेऊ शकत नाही। तर परीस ह्याचा अर्थ इथं नरदेह जो प्राप्त झालेला आहे त्याचा उपयोग जर योग्य त्या प्रकाराने केला तर माणसाचा सज्जन संत देव होऊ शकतो, परंतु ते जर कळलं नाही तर तो माणूस देखील राहत नाही, तर पुष्कळ वेळा पशुवत वर्तन करायला लागतो। त्यामुळे माणसाने काय करायचं आहे, नराचा नारायण होण्यासाठी काय करायचं आहे हे कळणं आवश्यक असतं, पण तसं जर कळत ज्याला कळत नाही त्याला करंटा असं समर्थ म्हणतात। तैसा संसारास आला माया जाळी गुंडाळाला, तसा जन्माला आला खरा, माणसाचा जन्म घेऊन आला, तो देह घेऊन आला, त्या देहात आल्यानंतर वस्तुत विवेक असतो, बुद्धी असते, वाणी असते, पशुदेही नाही गती, पशुदेहामध्ये गती नाही आहे, ऊर्ध्व गती मिळत नाही जी मनुष्य जन्मात मिळू शकते योग्य त्या तऱ्हेनं त्याचा उपयोग केला तर, परंतु ज्याला हे कळत नाही तो संसाराला आला पण माया जाळी गुंडाळला। माया जाळी गुंडाळला ह्याचा अर्थ मी देह आहे, देहाला लागलेले माझे आहेत, देहाला भोग भोगण्यासाठी नाना विषय आहेत, अशा तऱ्हेनं त्या विषयातच गुंतून गेलेलं आहे आणि देहाचं सार्थक करायचं विसरून गेलेलं आहे। आणि अंती एकलाची गेला हात झाडूनी, आणि अंतकाली काय होतं एकटाच जातो। वास्तविक हे आपण सारखं पाहत असतो, लोक मरोमरो जाती, वडिले गेली ही प्रचिती, पण तरी देखील मनुष्य सावध म्हणून होत नाही। लक्षात असं घ्यायचं की कितीही मोठा मनुष्य असला, अगर लहान असला, तरी अंती तो एकटाच जाणारा असतो। जन्माला येतानाही तो एकटाच येतो, जातानाही एकटाच जाणार असतो। असं असताना प्रत्येकाला माझं 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 म्हणून असं काही गोळा करतो आणि त्याच्यामध्ये आपलं जे ह्या जन्मातलं कर्तव्य आहे, इती कर्तव्यता जी आहे ती विसरून गेलेला असतो। म्हणून अंती एकलाची गेला एवढंच नव्हे, हात झाडूनी आयुष्यभर नाना गोष्टी मिळवल्या, बारीकशा चमच्यापासून ते मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत, टीव्ही घेतला, गाड्या घेतल्या, कपाटे घेतली, बंगले बांधले, अनेक गोष्टी मिळवल्या, जाताना काय बरोबर येतं त्याच्यातलं? जन्मभर अंगावरती दागिने घालून फिरले, भगिनी असले तर दागिने घालून फिरतात, पुरुष असले तरी सुद्धा अंगठ्या पाहिजेत, साखळी पाहिजे, सगळं काही पाहिजे असतं. परंतु तो जेव्हा जातो तेव्हा आजूबाजूची मंडळी त्याच्या सकट त्याला नेत नाहीत, ते काढून घेतात. काहीही त्याला बरोबर नेता येत नाही हे तो पाहत असतो, पण तरी देखील सावध होत नाही आणि त्या नाना वस्तू गोळा करण्यामध्ये, त्याचा भोग भोगण्यामध्येच तो रंगून जातो. या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती. पण ज्यांना कुणाला हे लक्षात आलं की ह्या नरदेहात राहून काय करायचं आहे, ते उत्तम गतीला जातात. म्हणून संतांची संगती, सद्ग्रंथांचं वाचन याला महत्व दिलेलं आहे. ते आपल्याला सांगून देतात की ह्या जन्मात येऊन काय करायचं. असं जर कुणाला कळलं तर बहुत पावले याचा अर्थ तसं प्रमाण जास्त नाही आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित असंच म्हटलेलं आहे. परंतु आत्तापर्यंतच्या काळात बरीच मंडळी त्यांना जर नेमकं कळलं तर ते उत्तम गतीला जातात. एके बापुडी याता याती वरपडी झाली. आणि ज्यांना काही कळत नाही ती जी आहे ती ह्या संसाराच्या येणं जाणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, अशा तऱ्हेचं पुन्हा पुन्हा तो गर्भवास आहे, पुन्हा पुन्हा जन्म आहे, पुन्हा पुन्हा मृत्यू आहे, व्याधी आहे, वृद्धापकाळ आहे, सगळ्यात सारखे गुंतलेले आहेत, पण त्यातून बाहेर पडायची इच्छा होत नाही. म्हणजे इथं समर्थ सांगतात या नरदेहाचे नी लाग वेगे सार्थक करावे. कसं? संत संगे. लाग वेगे ताबडतोब ज्या क्षणाला लक्षात येतं ते आपला मार्ग काय आहे, काय करायला पाहिजे, त्याबरोबर ह्या नरदेहाचा हात धरून त्याचा उपयोग करून संतांच्या संगतीत जाऊन जीवनाचं सार्थक करावं, नरदेहाचं सार्थक करावं. कारण का? नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले. कारण नरदेह प्राप्त होण्याच्या पूर्वी अनेक नीच योनीतून 84 लक्ष फेरे म्हणतात असे फिरत 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 तो जीव आलेला आहे, अनेक नीच योनीतून तो आलेला आहे आणि मोठ्या भाग्याने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण हा किती काळ राहणार आहे तेही आपल्याला सांगता येत नाही. कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा. कोणत्या क्षणाला काय घडणार आहे हे काहीच आपल्याला सांगता येत नाही. अनेक गोष्टी भगवंताने आपल्या हातात ठेवल्या आहेत, त्याच्यामध्ये जन्म आहे, मृत्यू आहे, पुढच्या क्षणाला काय घडणार आहे संसारात, आपल्या देहाच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत, बुद्धीच्या बाबतीत, आजूबाजूच्या प्रसंगांच्या बाबतीत, काहीही माणसाच्या हातात तसं पाहावं तर नसतं, काहीही घडू शकतं. अनपेक्षित गोष्टी अनेक घडत असतात. मनुष्य ठरवत असतो, एक होतं असतं भलतंच, असं सगळं होत असतं. म्हणून कशाचाही भरवसा नाही. म्हणून इथं म्हणतात जैसे पक्षी दाळी दिशा उळवणी जाती, तसा हा माझा, हे माझं कुटुंब, ही माझी माणसं, हे सगळं माझं माझं म्हणत असतो आणि काहीतरी अशी अकस्मात घटना घडते. आणि आपण पाहतो निसर्गामध्ये सुद्धा अशा आपत्ती येत असतात, भूकंप होतात, होत्याचं नव्हतं होतं, महापूर येतो, सगळं जळून वाहून जातं, आग लागते, सगळं जळून जातं, ज्वालामुखी आहे, बॉम्बस्फोट आहे, अनेक घटना क्षणाक्षणाला आपण ऐकत असतो. पण आपल्यापर्यंत येईपर्यंत जणू आपल्याला असं वाटत असतं की ते लांब कुठंतरी घडत आहे, आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही, आपण जणू सुरक्षित आहोत असं वाटत असतं. बाहेर गेलो नाही तरी घरात मी सुरक्षित आहे, काही सांगता येत नाही. काही घरात हांतरुणावर पडल्या पडल्या स्वा जाणारी माणसं आहेत आपण पाहतो. त्याचं कारण मृत्यू जो आहे तो भगवंताच्या हातात आहे. केव्हा तो येणार आहे केव्हा नाही आपण काही सांगू शकत नाही. सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश असं म्हटलेलं आहे. कोण समयो येईल कैसा याचा नकळे की भरवसा, हे जसं म्हटलं तैसे वैभव हे सकळ. जे तू वैभवाचा मोठा अभिमान बाळगलेला आहेस, हे माझं आहे असं जोरात सांगतोस, आल्या गेल्यानं दाखवतोस, हे माझं घर केवढं बांधलं बघा, किती पैसे मिळवले, लहानपण फार वाईट गेलं, गरीब परिस्थितीत गेलं, आता मी माझ्या कर्तृत्वाने हे सगळं उभं केलंय असं छातीवर हात मारून जोर जोरात सांगत असतोस. परंतु तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, काय होणार आहे पुढं, काय सांगतात बरं. पुत्र कळत राहती सकळ बिघडवून जाती. पत्नी मुलं माझी माणसं असं जे सगळं म्हणतोयस ना, ते देखील केव्हा तुझ्यापासून दूर जातील सांगता येत नाही. कुठेतरी माणसं चुकतात, काहीतरी प्रसंगात म्हणतो त्या चुकामुख झाली, आयुष्यभर पुन्हा भेटलेही नाहीत, कुठे काय झालं कुणाष्ट, प्रसंगाने होतात. मत एकमेकांची भिन्न झाली तरी दूर निघून जातात. कोणत्याही क्षणी काहीही घडण्याची शक्यता आहे. इतकी अनिश्चितता, क्षणभंगुरता या संसारात आहे. असं असून माणसाचा भरोसा कशावर असं जर विचारा तर संसारावर, देहावर, पैशावर. म्हणून संत आपल्याला जागृत करत असतात. पाहिली घडी नवे आपुली, वयसा तरी निघून गेली गेली, एक 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 क्षण गेला चालला, पुढचा घडी आपली आहे का नाही सांगता येत नाही. वयही निघून चाललंय, देह पडताच ठेवली आहे नीचे होनी. काही मिळवलं नाही, जे काय 5-25 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आयुष्याची गेली, त्यात जे काही कमवायला पाहिजे होतं, पैसे नव्हे, ऐहिक गोष्टी नव्हे, साधनेच्या अंगाने जे काही कमवायला हवं होतं ते काहीही कमवलं नाही. आणि मग लक्षात येतं देह पडल्यानंतर काय आहे, काहीच नाही, पुन्हा आले नीचियोनीला. कारण पुन्हा मनुष्य जन्म यावा एवढं देखील काही केलं नाही या जन्मात, पुण्यकर्म देखील झालं नाही, कशाने ऊर्ध्वगती मिळणार. आता ऊर्ध्वगती नाही, रजोगुणे असं म्हटलंय, असेल तर मध्यम गती. आणि काहीच केलं नाही चांगलं कर्म, वेडेवाकडी कर्म हातून घडली, नीचयोनीला पुन्हा आले. आणि मग ती नीचयोनी कोणती? श्वान सुकराधिक नीचयाती. कुत्र आहे, डुकर आहे, गाढव आहे, काही सांगता येत नाही कुठली योनी येईल ते. भोगणे घडे विपत्ती, कोणती योनी येते, नाना प्रकारची संकट येतात, मग तेथे काही उत्तम गती पावी देत नाही. पुन्हा एकदा नीचयोनीत आल्यानंतर पुन्हा उत्तम गती केव्हा मिळेल आणि पुन्हा मनुष्य जन्म केव्हा येईल काही सांगता येत नाही. मागा गर्भवासी आटाटी भोगिता झाला सिरे हिमपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटला असे दैवे. आतापर्यंत अनेक गर्भवास पत्करावे लागले, त्याच्यात नाना प्रकारचं दुःख भोगता 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 तुला वाईट वाटलं आणि मोठ्या कष्टाने तू त्या योनीतून सुटलास आणि नरजन्माला आलास. दुःख भोगिले आपुल्या जीवे तेथे कैची होती सर्वे. जेव्हा आपल्याला दुःख होतं, देहाला काही यातना होत असतात, तेव्हा बाकीची मंडळी काय करू शकतात आपल्यासाठी? ते जीवालाच ते सोसावं लागतं, त्यालाच ते भोगावं लागतं ना. तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा. तेव्हा लक्षात असं घे, सगळी माझी माझी म्हणतोयस, पण पुढं देखील तुझ्यावर तुझं कुणी येणार नाही आहे. अगदी किती प्रेमाचं मनुष्य जरी असलं तरी काही नाही, आणि ती गेलास की एकटाच एकटाच जाणार असे लक्षात ठेव. कैंची माता, कैंचा पिता, कैंची बहीण, कैंचा भ्राता, कोण आई कोण बाप, बहीण कोण, भाऊ कोण, कैंची सुहृदे, कैंची वनिता, पुत्र कळत्राधिक. कुठली सुहृद? माझा मित्र आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, अरे कोण कोणाचा आहे या जगामध्ये हे तू जाण मावेची. अरे सगळी ही तात्पुरती आलेली आहेत, ही खरी नाही. मायेमध्ये तुला वाटतंय ती माझी आहेत म्हणून. अवघी सोयरी सुखाची, तुझ्याजवळ पैसा अडका असला, तू काय त्यांच्यासाठी करत असला, सगळे तुझ्या भोवती गोळा होतील. म्हणून अनेक कहाण्या आपल्याकडे होऊन गेलेल्या आहेत की बहीण गरीब तर तिला जेवायला बोलावलेलं नाही, तिच्याकडे पैसे आल्यानंतर तिला जेवायला बोलावलं. सख्खी बहीण भावंड असली तरी, अगदी बाप आणि मुलगा, आई आणि मुलगा असले तरी, बहिणी बहिणी असले, मित्र असले तरी, तुमच्याजवळ काही आहे असं म्हटलं सगळी गोळा होतात. लग्न कार्य असलं की जेवायला सगळी मंडळी हजर असतात. पण पुन्हा तेव्हा तुम्हाला जेव्हा काही एखादी अडचण येते, संकट येतं, तेव्हा ती जेवायला येणाऱ्या मंडळींपैकी किती तुमच्या मदतीला येतात असं जर विचारलं तर बहुधा कोणी नाही, प्रत्येकजण काही ना काही अडचण सांगत असतो. त्यामुळे अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हती. तुझ्या सुखामध्ये दुःखामध्ये सुखात वाटेकर एक व्हायला येतील, पण दुःखामध्ये कुणी तुझ्या मदतीला येईल असं धरू नको. आणि एखाद्याला वाटलं समजा पुष्कळ, तरी देह दुःख जे आहे त्याच्याचं त्यालाच भोगावं लागतं. अगदी जवळची मंडळी देखील लोक दुखताय, पोट दुखताय, आणखी काय होतंय काढू शकत नाही, त्यालाच ते भोगावं लागतं. मग कैसा प्रपंच, कैसे कुळ, कासया होतो शिव्या कुळ. त्या प्रपंचासाठी तो कुळाभिमान धरून जीव ह्याची तगमग तगमग चालली आहे. अरे कशासाठी व्याकुळ होतोस? धन कण लक्ष्मी सकळ जाई जेणे, जे जे काही आहे म्हणतो तो कुळाभिमान धरून जीव ह्याची तगमग तगमग चालली आहे. अरे कशासाठी व्याकुळ होतोस? धन कण लक्ष्मी सकळ जाई जेणे, जे जे काही आहे म्हणतोस ना सगळं जाणार आहे, नाही तर सगळं असणार आहे तूच जाणार आहेस. सगळं आयुष्यभर कष्ट करून मोठा बंगला बांधला. पुढे काय झालं? काय नाही, महाराजच गेले इथून. घर बांधलं खरं, पण त्याच्यात राहायला त्यांना अवधीच मिळालं नाही, अशी परिस्थिती झाली. मग कशाच्या आसवर सगळं हे केलं असं जर विचारलं तर काही नाही, नैराश्य. वास्तविक आशा ही जी आहे त्याच्यापासून दुःखच निर्माण होत. नसत्या गोष्टी आपण धरून राहतो आणि दुःखाला कारण आपणच बनतो. त्याच्याऐवजी आपणच जर योग्य वयात सावध झालो तर लक्षात घ्यावं, राजवाड्यात राहिलं काय आणि झोपडीत राहिलं काय, शेवटी दोन्हीतून आडवच नेणार आहेत आपल्याला. अशी जर स्थिती आहे तर मग त्याचं एवढं सुखदुःख मानण्याचं काय कारण आहे? ठीक आहे, जी जशी परिस्थिती आली असेल, आपण सर्व तऱ्हेनं योग्य त्या तऱ्हेनं प्रयत्न केल्यानंतर ज्या परिस्थितीत आपल्याला राहावं लागत असेल ती अतिशय आनंदाची स्थिती आहे. ठेविले आनंद आहे तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, ह्याचाही अर्थ सर्व प्रयत्न केल्यानंतर जी जशी आई परिस्थिती असेल त्याच्यामध्ये समाधानात राहून परमार्थाचा मार्ग चोखाळायचा हे लक्षात घेतलं पाहिजे. कैसे घर कैसा संसार, कासे करीसी जोजार, कशासाठी तुझी तडफड तडफड चालली आहे? जन्मभरी वाहून भार, शेखी सांडून जासी. किती ओव्या समर्थानी त्याच्यावर लिहाव्या. वास्तविक एक सांगितल्याबरोबर कळायला पाहिजे आपल्याला चटकन की खरंच की हे काहीच खरं नाही आपण ज्याच्या मागं लागलोय ते. त्यामुळे जन्मभर तू कष्ट करतोस आणि शेखी शेवटी हे सगळं सांडून निघून जातोस. पत्नीवर खूप प्रेम होतं असू दे, पण आता ते सोडून तुला जायचं आहे किंवा ती तुला सोडून जाणार आहे, लक्षात ठेव. त्याच्यामध्ये कैसे तारुण्य, तारुण्याची एक मस्ती असते अंगामध्ये. मी येऊ करेन, मी त्याऊ करेन उड्या मारत असतो. ते तारुण्य काय जसा कायम राहणार आहे? जाणार आहे ते. कैसे तारुण्य, कैसे वैभव, कैसे सोहळे हावभाव, हे सकळे ही जाण माव माईक माया. हे सगळं ज्याचा तू अभिमान बाळगतोस ना, माझं माझं म्हणतोस ना, ही सगळी माया आहे. स्वप्नात जसं ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या जाग झाल्यानंतर लक्षात येतं की सगळं स्वप्नातलं हे काहीही खरं नाही. तसं ह्या ऐहिक जगामध्ये जे जे काही आपण पाहत असतो, जे जे काही करण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी करत असतो, त्या सगळ्या पारमार्थिक सत्तेत गेल्यानंतर लक्षात येतं की सगळं क्षणिक आहे, सगळं असत आहे, क्षणभंगूर आहे, हे सगळं बदलणार आहे. तेव्हा ह्याच्या पाठीमागं लागण्यात अर्थ नाही. सहज आपली नित्यकर्म करता करता जी परमेश्वराने दिलेलं आहे ते कर्म आपण करता करता सहज जे मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला आनंदाने राहायचं आहे आणि भगवंताची सेवा करायची आहे. आणि आपल्याला स्वतःचं आपलं जे रूप आहे, मूळ स्वरूप ज्या स्वरूपातून आपण आलेलो आहोत त्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यायचा आणि त्यासाठी नरजन्म हे लक्षात आलं पाहिजे. ते म्हणतात ये चक्षणी मरो निजाशी तरी रघुनाथी अंतरलासी. रघुनाथाला जर अंतरलं तर जीवनाचा काय उपयोग आहे? ज्या रघुनाथाशी मिळून जायचं आहे, ज्याच्या चरणाशी जाऊन मिळायचं आहे, ते मिळण्यासाठी जन्मभर प्रयत्न न करता समर्थ म्हणतात या क्षणाला समजा तू मेलास, देह पडला, मग रघुनाथ बाजूलाच राहिला. त्याला जो मिळवायचा होता ते झालंच नाही कार्य, हातून घडलंच नाही. माझे माझे म्हणतोसी म्हणून या दोन दिशाच आहेत. जोपर्यंत संसाराकडे तोंड करून आणि भगवंताकडे पाठ करून मनुष्य चाललेला आहे तोपर्यंत हे सुख दुःखाच्या घटंगळे अखंड आहेत आणि स्वरूपापासून तो लांब 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 चाललेला आहे. आणि ज्या वेळेला संसारात आहे पण संसाराकडे पाठ फिरली आहे, याचा अर्थ संसार गौणत्वाने घेतलेला आहे, भगवंताकडे तोंड केलेलं आहे आणि प्रत्येक कर्म त्याच्या दिशेनं चाललेलं आहे, असं जर असेल तर संसारात राहून संसारही होईल, अलिप्तताही साधेल आणि आनंदाच्या मार्गावर प्रत्येक पाऊल आनंदाच्या मार्गावर येईल. आणि जाता जाता शेवटी ठिकाण कुठं पोचायचं आहे असं जर विचाराल तर आनंदाचंच ठिकाण आहे. आनंद वन भुवन असं जिथं म्हटलेलं आहे तो स्वरूपाचा आनंद प्राप्त होणार आहे. तर त्या दिशेनं जायचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐशी माये बापे किती. अरे किती जन्म झाले तुझे? जसं भगवद्गीतेत अर्जुनाने विचारलं भगवंतांना की तुम्ही मागे हा योग सांगितलात असं मला म्हणता आणि तुम्ही तर आत्ता सांप्रतचे आहात, तर हे योग कधी सांगितला, हे काय सांगता? तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणाले अरे बहुनी मे व्यतीतानी, अरे अनेक जन्म तुझे माझे झाले, मला ते सगळे आठवत आहे, तुला आठवत नाहीये. याचा अर्थ प्रत्येक जीवाचे अनेक जन्म झालेत आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये अनेक माय बाप झाली, मुलं झाली, किती झाली कुणास ठाऊक. असं असताना ह्या जन्मात आई वडील मुलं माणसं त्याला तू धरून राहिलास, मागच्या जन्माचं काय, त्याच्या मागच्या जन्माचं काय, तू कुणाला धरून राहणार आहेस? आणि ज्याला धरून राहतो आहे त्यांनी तुला काय मिळणार आहे? भोगिल्या पुनरावृत्ती किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. आता पण लक्षानुलक्ष तुला कन्या पुत्र झालेली असतील, कारण जितक्या लहान लहान योनी आहेत त्याच्यामध्ये अनेक पुत्र कन्या होत असतात. तर हे सगळं तू विचार कर, कर्मयोगे सकळे मिळाली, एके स्थळी जन्म असा आली. ह्या जन्मामध्ये कर्मयोगाने आई वडील आजी आजोबा नातवंड पंतवंड मुलं काय जी आहे ती कर्मयोगाने मिळालेली आहे आणि एके स्थळी जन्म असा आली म्हणून ती आपली म्हणतोस. ते तू आपुली मानिली, पण त्याला समर्थ म्हणतात कैंशी रे पडत मूर्खा. नुसता मूर्ख म्हणत नाही, पडत मूर्खा म्हणजे एरवी तू एवढा शाणा म्हणतोस, एवढं शिक्षण घेतलं म्हणतोस, आणखीन काही काही गोष्टी करतोयस. असं असताना ही साधी गोष्ट तुला कळू नये का की सगळी जी मंडळी आली आहेत योगा योगाने एका ठिकाणी आली आहेत, कोणी कोणाचं देव घेऊ शकत नाही आहे. हे समजून घे, तुझे तुझं नव्हे शरीर ते इतराचा कोण विचार. अरे तुझं शरीर देखील तुझं नाही आहे. तुझ्या हातातला आहे का? केव्हा हात जाईल, केव्हा पाय जाईल, केव्हा डोळा जाईल, केव्हा कान ऐकता ऐकता ऐकायचं बंद होईल आणि केव्हा तूच पडशील, काय सांगता येईल का तुला? तर देहाची जिथं खात्री नाही तेथे इतरांचा विचार करण्याचं काय आहे? तेव्हा आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. तर तुला जर काही करायचं असेल तर भावाने एका भगवंतालाच तू धरून राहा, त्यातच तुझं कल्याण आहे. हरि ओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य सीदनम्. ॐ शान्ति.